NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर NSDL हे एक डिजिटल तिजोरीसारखं आहे, जिथं आपले शेअर्स, डिबेंचर्स आणि इतर गुंतवणूक कागदपत्र सुरक्षित ठेवली जातात, पण कागदावर नाही तर ऑनलाईन. म्हणजे अगदी बँकेत पैसे ठेवतो तसं NSDL मध्ये आपल्या शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवले जातात. हे भारतातलं पहिलं डिपॉझिटरी सिस्टम आहे जे शेअर बाजार सुरक्षित आणि सुलभ बनवण्यासाठी काम करतं. जर तुमचं डीमॅट अकाउंट असेल तर ते बहुतेक NSDL किंवा CDSL यांच्याशी लिंक असतं. आणि हो, तुम्ही जेव्हा IPO मध्ये पैसे गुंतवता तेव्हा शेअर्स तुमच्या डीमॅट खात्यात NSDL मार्फतच जमा होतात.